मरणाचा भोग माझ्या तोंडी रंग लाल रक्त रक्त वरी उधळा गुलाल तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुकली ही लाळ तेव्हा मला मार माझा कर तू ठार कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल रक्त रक्त वरी उधळा गुलाल तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुकली ही लाळ तेव्हा मला मार माझा कर तू ठार कसलं पुण्य आणि कसली प्राप्ती खोटी दिव्य दृष्टी माझं जीवन मुक्ती न जगण्याची आशा न मरणाची भीती ज्याला मरण्याचं भय त्याची श्रद्धा हलकी या घोरीत बसल्या मी सीनचा कल की काल भैरवाची साथ मला देऊन बघ धमकी तुझं राम नाम सत्य मी एवढा सण की बोला जय श्री राम याची उचला अर्थी हा कसे दुरामधी लपले दुःख माझे राव झाले तुझे चरण स्पर्श तवा घाव मिटले मी नेत्र सृष्टी मला दाव माझा देव महाकाल माझा देव महाकाल कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल रक्त रक्त वरी उधळा गुलाल तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुकली ही लाळ तेव्हा मला मार माझा कर तू धार कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल रक्त रक्त वरी उधळा गुलाल तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुकली ही लाळ तेव्हा मला मार माझा कर तू धार हालो मंत्र जसावा वाजला डमरू काल कंठ शीर्ष तुझी वाणी अमृत नीलकंठ हर्ष अब कैसे संभलू गळी फिरतो सर्प त्याचे डोळे घुंगरू झालो मंत्र मुग्ध जसावा वाजला डमरू काल कंठ शीर्ष तुझी वाणी अमृत नीलकंठ हर्ष अब कैसे संभलू गळी फिरतो सर्प त्याचे डोळे घुंगरू नीलकंठ पुजारी माझी वाई बया घोरी जवा मूर्ते गाळतो दवा घेत नाही सुपारी माझ्या तावडीत धावला की मी करतो भवानी नाही सुमडीत कांड भर दिवसा दुपारी बोला जय 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 महाकाल तुझी छाया पाठीशी ना भय महाकाल तुझा सारथी सोबती माझा देव महाकाल माझ्या कर्माचा भोग महाकाल महाकाल कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल रक्त रक्त वरी उधळा गुलाल तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुकली ही लाळ तेव्हा मला